गेल्या महिन्यात 5 राज्यातील निवडणुका पार पडल्या. त्यात पंजाब वगळता इतर सर्व ठिकाणी भाजपनं आपलं वर्चस्व सिद्ध केलंय. हे निकाल लक्षात घेता येत्या विधानसभा तसंच लोकसभा निवडणुका आणि राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीतील भाजपचा विजयाचा मार्ग मोकळा झालेला आहे आणि यापुढील सर्व निवडणुकांत नरेंद्र मोदी हेच भाजपचा चेहरा असतील यावर शिक्कामोर्तब झालेलं आहे. 5 राज्यांच्या निवडणुकीत भाजपच्या झालेल्या विजयाची भरपूर कारणमीमांसा करण्यात आली. खरं तर काँग्रेसच्या दृष्टीनं या निवडणुकांचा निकाल कोणता भविष्यकाळ घेऊन येतो हे पाहणं जास्त महत्वाचं आहे. या विधानसभा निवडणुकांचा जनतेकडून मिळालेला कौल म्हणजे काँग्रेस पक्ष आता मोडून पडण्याच्या अवस्थेत आलेला.
सॅम्पल कम्प्लीट. रेडी टू कंटिन्यू.